मी डॉक्टर सावित्रा. लेखाचे शीर्षक आहे एक अविस्मरणीय वाढदिवस. मला अजूनही ही घटना स्पष्टपणे आठवते. मी ॲनेस्थेशिया प्रॅक्टिस करत होते आणि उर्वरित वेळेत जनरल प्रॅक्टिस करत होते. माझ्या गावी म्हणजे देगलूर गावी माझे एक लहान क्लिनिक होते, जे दिवसा सुरू असायचे आणि रात्री बंद असायचे. एके रात्री 2 सुमारास माझ्या क्लिनिकची बेल वाजली. मी थोड्या संभ्रमाने दार उघडले. पाहिले तर काय, एक शेतकरी जोडपे आणि त्यांच्या हातात एक लहान मूल जे खूप आजारी वाटत होते. त्या जोडप्याने त्यांची कहाणी अश्रुपूर्ण नयनांनी कथन केली. ते कुटुंब जवळच्या एका छोट्याशा गावातले होते. त्यांच्या राणी नावाच्या मुलीला 1 आठवड्यापूर्वी अतिसार सुरू झाला होता, म्हणजे गॅस्ट्रो एन्ट्रायटिस. सुरुवातीला जास्त गंभीर नसल्यामुळे त्यांनी वैद्यकीय मदत घेतली नाही. तिचा आजार वरचेवर बळावत जाऊ लागला. ती धडखात पित नव्हती आणि खेळत नव्हती, म्हणून त्यांनी तिला देगलूरला डॉक्टरकडे न्यायचे ठरवले. ते देगलूरला पोहोचले तेव्हा अंधार पडला होता. ते आपल्या आजारी मुलीला घेऊन सगळी इस्पितळं आणि बऱ्याच डॉक्टर्सकडे गेले, परंतु तिची गंभीर परिस्थिती पाहून कोणी तिची केस घ्यायला तयार नव्हते. त्या सर्वांनी तिला पुढील उपचारासाठी मोठ्या शहरात नेण्याचा सल्ला दिला. माझ्या शहरापासून सर्वात जवळचे मोठे शहर 80 किलोमीटर म्हणजे 50 मैलावर होते. तिथे पोहोचायला कमीत कमी 2 तास तरी लागले असते. राणीची प्रकृती अधिकच खालावत होती. ती मलूल होऊन प्रतिसाद द्यायचे बंद केले होते. तिचा श्वास वरवर जात होता. मी बालरोगतज्ञ नव्हते आणि माझे क्लिनिक तिला उपचार देण्या इतके सुसज्ज नव्हते. त्यांच्याकडे दुसरा पर्याय नव्हता. मोठ्या शहरात जायला वेळही नव्हता. जेव्हा मी तिची अवस्था आणि त्या जोडप्यांची हतबलता पाहिली, मी मनोमन ठरवले की काहीही हो पण मी तिच्यावर उपचार करेन. त्यात खूप धोकाही होता. तिचा मृत्यू पण झाला असता आणि तसे झाले तर पालकांच्या संभाव्य प्रतिक्रियेबद्दलही कल्पना होती. मी देवाला प्रार्थना केली आणि तिला आत घेतले आणि उपचार सुरू केले. डिहायड्रेशन म्हणजे शरीरातले पाणी खूप कमी झाल्यामुळे नस मिळणे कठीण होते, पण माझ्या बधिरीकरण कौशल्याचा उपयोग झाला आणि मला नस सापडली. माझ्याकडे लहान मुलांसाठी आवश्यक असलेले सलाईन नव्हते. माझ्या भावाचे औषधी दुकान होते. तो मला आवश्यक असलेले सलाईन आणि इतर औषधी आणायला गेला. तो येईपर्यंत थांबायला वेळ नसल्यामुळे माझ्याकडे असलेले सलाईन सुरू केले. थोडे सलाईन शरीरात गेले आणि तिचे हातपाय वाकडे होऊ लागले. तिच्या शरीराला इलेक्ट्रोलाइट्सची म्हणजे कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि ग्लुकोजची गरज होती. काय करावे सुचत नव्हते. माझ्याकडे ॲनेस्थेशिया किट होती. त्यातून सगळे इमर्जन्सी इंजेक्शन्स काढले. एक एक करून त्यातले काही औषधे तिच्या सलाईनमध्ये टाकली आणि हळूहळू तिची अवस्था सुधारत गेली. थोड्या वेळात माझा भाऊ सगळी औषधे आणि सलाईन घेऊन धावत धावत पोहोचला होता. मग उर्वरित उपचार सुरू झाले आणि अर्ध्या तासात तिच्या पांढऱ्या फटक पडलेल्या चेहऱ्यावर रंग चढू लागला. तिने हालचाल सुरू केली. तिच्या हृदयाचे ठोके सुधारू लागले. तिचे ब्लड प्रेशर नॉर्मल होऊ लागले. आम्ही सगळ्यांनी सुटकेचा श्वास घेतला. आता धोका टळला होता. राणी तिच्या आईबाबांकडे पाहून हसत होती, बोबडे बोल बोलत होती. मला ते दृश्य पाहून खूप बरे वाटले. मग मी थोडी विश्रांती घ्यायला गेले. काही तासानंतर मी परत आले. ती आरामात अंथरुणावर झोपली होती. कोवळी सूर्यकिरणे खिडकीतून तिच्या तोंडावर पडले होते आणि त्यात तिचा गोड चेहरा उजळून निघाला होता. तिच्या भोवती तिच्या कुटुंबांचे आणखी बरेच सदस्य तिला पाहण्यासाठी गावाहून आले होते. माझे पूर्ण क्लिनिक लोकांनी भरले होते. राणीचे आईबाबा आणि तिचे नातेवाईक माझी आतुरतेने वाट पाहत होते. त्या सगळ्यांना कृतज्ञता व्यक्त करण्याची घाई झाली होती. मी राणीला तपासलं. ती जागी झाली आणि आपल्या कुटुंबासोबत हसू खेळू लागली. तिच्या आईवडिलांनी तिला उचलले आणि चक्क माझ्या पायावर तिचे डोके ठेवले. त्यांनी मला सांगितले की आज तिचा पहिला वाढदिवस होता. ते म्हणे, तुम्ही तिला जीवदान दिले, नाहीतर तिचे आज काहीही झाले असते. कदाचित ती वाचली नसती. ते ऐकून माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. काय बोलावे सुचत नव्हते. राणीला भरभरून आशीर्वाद दिला. तिच्या गोड चेहऱ्यावरून हात फिरवला. दुपारनंतर तिला डिस्चार्ज दिला. राणीला आणि तिच्या कुटुंबाला निरोप देत होते आणि मनातल्या मनात देवाचे आभार मानत होते. त्या गोड मुलीला वाचवण्यासाठी मला आवश्यक धैर्य दिल्याबद्दल. डॉक्टर बनण्यासाठी पडलेले कष्ट फळाला आले होते. एका सामाजिक जबाबदारीची जाणीव जागृत झाली होती. धन्यवाद.